चीनीमंडी.com पॉडकास्ट।
मराठवाड्यातील धरणांमध्ये मागील वर्षीपेक्षा जास्त पाणी साठा, ऊसाचं उत्पादन वाढण्याची शक्यता। महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त मराठवाडा प्रदेशातील 964 जलाशयांमधील पाणी साठा 49.89% एवढा आहे। गेल्या वर्षी याच कालावधीत पाणी साठा केवळ 5.97% होता। गेल्या वर्षी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे यंदा पाणी साठा चांगला आहे। गोदावरी नदीवरील जायकवाडी धरण या भागातील सर्वात मोठा जलाशय असून गेल्या वर्षी याच काळात पाण्याचा साठा 0 झाला होता। त्या तुलनेत 73.33% हा तलाव भरला आहे। लातूरला या भागातील प्रमुख जिल्ह्यांपैकी पाणी पुरवठा करणारं मांजरा धरण गेल्या वर्षीच्या तुलनेत 0 साठवणुकीच्या पातळीवर आहे। पाटबंधारे विभागानुसार मुख्य धरणांमध्ये पाण्याची उपलब्धता 61.64% आहे। गेल्या वर्षी हे प्रमाण 3.13% इतकं होतं। मध्यम धरणांमध्ये 39.4% आहे। हेच प्रमाण गेल्या वर्षी 10.68% होतं। गतवर्षी छोट्या जलाशयातील प्रमाण 10.23% होतं, तर यंदा हे प्रमाण 26.57% आहे। जलसंधारण तज्ज्ञ प्रदीप पुरंदरे म्हणाले की धरणांमधील पाण्याची उच्च पातळी हे दर्शवते की आपण सिंचनासाठी पुरेसा वापर करत नाही। या उच्च उपलब्धतेमुळे ऊस लागवडीतही वाढ होऊ शकते आणि त्यासाठी भरपूर पाण्याची उपलब्धता आहे, असा दावा त्यांनी केला।